आजचे दैनिक सुभक्ती पर्व 2 जुलै। तुम्हाला देवाची किती चांगल्या प्रकारे ओळख आहे। पहा, देव थोर आहे, तो आम्हाला अगम्य आहे, त्याच्या वर्षांची संख्या अगण्य आहे। इयोब 36:26। देवाला अतिशय चांगल्या प्रकारे जाणणे किंवा ओळखणे अशक्य आहे। तो अस्तित्वात असलेला सर्वात महत्त्वपूर्ण व्यक्ती आहे आणि याचे कारण हे की त्याने इतर सर्वांना घडवले आणि त्यांना जर कुठले महत्त्व असेल तर ते त्याच्यामुळे आहे। इतर जीवास जे बळ अथवा बुद्धी अथवा कौशल्य अथवा सौंदर्य मिळाले आहे ते सर्व त्याच्याकडून येते। उत्तमतेच्या प्रत्येक पातळीवर तो तुम्ही ओळखत असलेल्या किंवा ज्याच्याविषयी तुम्ही ऐकले आहे अशा सर्वोत्तम व्यक्तीपेक्षा अमर्यादपणे श्रेष्ठ आहे। अनंत अपरंपार असल्याने त्याच्यात असलेली चित्तवेदकता अमर्याद आहे। म्हणून देव कंटाळवाणा असणे अशक्य आहे। अत्यंत बुद्धिमत्तापूर्ण आणि चित्तवेदक कृत्यांचे त्याचे सतत प्रदर्शन स्फोटक आहे। प्रत्येक उत्तम आनंदाचा उगम म्हणून तो स्वतःमध्ये पूर्णपणे आणि कायमचा प्रसन्न राहतो। जर आपण त्याला तशा प्रकारे ओळखत नाही तर आपण एकतर मृत आहोत अथवा आंधळे आहोत किंवा निद्रेत चालत आहोत। म्हणून या जगात परमेश्वरा जाणून घेण्यासाठी किती कमी कष्ट केले जातात ही बाब म्हणजे धक्कादायकच। हे जणू असे आहे की देशाचे राष्ट्रपती तुमच्या सोबत महिनाभर राहण्यासाठी आले आणि तुम्ही दररोज येता जाता त्यांना फक्त सलाम म्हणता, किंवा जणू काही तुम्ही प्रकाशाच्या गतीने काही तास सूर्य आणि सौरमंडलाभोवती उडत होता आणि खिडकीतून बाहेर पाहण्याऐवजी तुम्ही कम्प्युटर गेम खेळत बसला, किंवा जणू काही तुम्हाला सर्वोत्कृष्ट अभिनेते, गायक, क्रीडापटू, संशोधक किंवा विद्वान लोकांचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन पाहण्यासाठी आमंत्रण करण्यात आले होते परंतु तुम्ही जाण्यास नकार दिला, यासाठी की तुम्हाला टीव्हीवरील तुमच्या आवडत्या मालिकेचा शेवटचा भाग पाहता यावा। आपण एकत्र मिळून प्रार्थना करूया की आपला अमर्यादरित्या थोर परमेश्वर त्याला आम्हा शक्य तितके पूर्णपणे पाहता यावे आणि त्याला आणखी जाणून घेण्यासाठी त्याचा शोध घ्यावा म्हणून त्यानेच आमचे अंतःकरण वळवावे आणि आमचे डोळे उघडावे।